तिथे एक लहान मुलगी आहे.
There is a little girl.
तिचे नाव लिली आहे.
Her name is Lily.
लिलीकडे एक मांजर आहे.
Lily has a cat.
बिल्ली खेळकर आहे.
The cat is playful.
लिली आणि मांजर एकत्र खेळतात.
Lily and the cat play together.
ते एक तितलीचा पाठलाग करतात.
They chase a butterfly.
तळ मोठा व रंगीत आहे.
The butterfly is big and colorful.
लिली हसते आणि हसते.
Lily laughs and smiles.
मऊश उंचावर झपाटत आहे.
The cat jumps up high.
लिली मांजरेला एक खेळणी देते.
Lily gives the cat a toy.
खेळणी लाल आहे.
The toy is red.
लिली आणि मांजर आनंदी आहेत.
Lily and the cat are happy.
ते सूर्याच्या प्रकाशात झोप घेतात.
They take a nap in the sun.
ते आनंदी स्वप्ने पाहतात.
They dream happy dreams.
सूर्य अस्ताला जाण्यासाठी सुरू होतो.
The sun starts to set.
लिली तिच्या मांजरीवर प्रेम करते.
Lily loves her cat.
प्रत्येक सकाळी मी 6 वेळी उठतो.
Every morning I wake up at 6 o'clock.
मी पलंगातून बाहेर येतो आणि माझे दात घासतो.
I get out of bed and brush my teeth.
मग मी माझ्या कुटुंबासोबत नाश्ता करतो.
Then I eat breakfast with my family.
नाश्त्यानंतर मी शाळेसाठी कपडे घालतो.
After breakfast, I get dressed for school.
मी माझ्या मित्रांसोबत शाळेसाठी चाललो आहे.
I walk to school with my friends.
क्लासेस 8 सुरू होतात.
Classes start at 8 o'clock.
मी गणित, विज्ञान आणि इंग्रजी शिकतो.
I learn math, science, and English.
आपण कॅफेटेरियामध्ये लंच घेतो.
We have lunch in the cafeteria.
शाळेनंतर मी माझ्या मित्रांसोबत फुटबॉल खेळतो.
After school, I play soccer with my friends.
संध्याकाळी मी माझा गृहकार्य करतो.
In the evening, I do my homework.
कधी कधी मी टीव्ही पाहतो किंवा एक पुस्तक वाचतो.
Sometimes I watch TV or read a book.
शेवटी मी 10:40 झोपायला जातो.
Finally, I go to sleep at 10 o'clock.
टॉम त्याच्या पहिल्या बसच्या प्रवासाबद्दल उत्सुक होता.
Tom was excited on his first bus ride in the city.
तो बसमध्ये चढला आनंदाने हसत.
He got on the bus, smiling with joy.
चालकाने त्याला आनंदाने अभिवादन केले आणि बस हलायला सुरुवात झाली.
The driver greeted him cheerfully and the bus started moving.
टॉमने खिडकीतून बाहेर पाहिले आणि अनेक रसाळ ठिकाणे पाहिली.
Tom looked out the window and saw many interesting places.
त्याने एक मोठा पार्क आणि एक लहान कॅफे पाहिली जिथे लोक हसत होते.
He saw a big park and a small cafe where people were laughing.
उद्यान मुलींच्या आनंदाने खेळत असलेल्या मुलांनी भरले होते.
The park was full of children playing happily.
टॉमने आनंदित वाटले आणि त्याला खेळवायला हवे असे विचारले.
Tom felt happy and thought he wanted to play too.
तथापि त्याला माहित होते की ते सही वेळ नाही.
However, he knew it was not the right time.
लवकर बस थांबली आणि टॉम निघण्यासाठी सज्ज झाला.
Soon, the bus stopped and Tom got ready to leave.
तोने उतरले आणि पुढील साहसावर हसले.
He stepped off and smiled at the adventure ahead.
एक काळी एका लहान गावात एक तरुण संगीतकार राहिला होता ज्याचे नाव एम्मा होते.
Once upon a time, in a small town, there lived a young musician named Emma.
संगीत नेहमीच एम्माच्या सर्वात मोठ्या आवडीचा भाग होता.
Music had always been Emma's greatest passion.
क्लासिकल पासून जॅझपर्यंत तिने विविध शैलींचा अभ्यास केला.
From classical to jazz, she explored various styles.
प्रत्येक वाद्य वाजवून तिने आनंद आणि सोई दिली.
Every note played brought her joy and comfort.
एका दिवशी तिने गिटार शिकण्याचा निर्णय घेतला.
One day, she decided to learn the guitar.
सुरुवातीला ते आव्हानात्मक होते, पण तिने चिकाटीने प्रयत्न केले.
At first, it was challenging, but she persisted.
प्रत्येक सराव सत्रासोबत ती अधिक आत्मविश्वासी झाली.
With each practice session, she grew more confident.
तिने अगदी तिच्या स्वतःच्या गाण्यांचे संगीतकार बनायला सुरुवात केली.
She even started composing her own songs.
तिच्या मित्रांना तिचा संगीत ऐकणे आवडले.
Her friends loved listening to her music.
लवकरच तिने स्थानिक कार्यक्रमांमध्ये स्थानिक क्षेत्रात चांगला परफॉर्मन्स केला, सर्वांना मंत्रमुग्ध करून.
Soon, she performed at local events, captivating everyone.
तिचा संगीताच्या प्रति आवड अनेक तरुण लोकांना प्रेरित केले.
Her passion for music inspired many young people.
शेवटी एम्माने समजून घेतले की संगीत तिचा खरा मार्ग आहे.
In the end, Emma realized that music was her true calling.
आजच्या जलद गतीच्या जगात आरोग्य साधणे अनेक वेळा एक गूढ ध्येयासारखे वाटते.
In today's fast-paced world, achieving wellness often feels like an elusive goal.
जीवनशैलीचे निवड, वातावरण आणि शिक्षणाच्या प्रभावातून आरोग्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
Lifestyle choices, influenced by environment and education, play a crucial role in health.
तथापि आरोग्य सेवा सुलभता आरोग्याच्या परिणामांवर महत्त्वाची प्रभाव पाडते.
Moreover, the accessibility of healthcare services significantly affects wellness outcomes.
जीवनशास्त्र आणि जीवनशैलीच्या निवडींमधील संवाद कमी लेखता येणार नाही.
The interplay between genetics and lifestyle choices cannot be undermined.
खरे तर अनेक व्यक्तींना विविध दाबांमध्ये संतुलित जीवन राखणे कठीण जाणवते.
Indeed, many individuals find it difficult to maintain a balanced life amidst various pressures.
ताण, काम, कुटुंब किंवा समाजातील मागण्या यामध्ये असो, अनेकदा याचा परिणाम होतो.
Stress, whether from work, family, or societal demands, often takes a toll.
हा कर शारीरिक आणि मानसिक आरोग्य समस्यांमध्ये दिसून येतो, जो वेळोवेळी वाढतो.
This toll manifests as physical and mental health issues that compound over time.
पोषण तसंच आरोग्य टिकवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
Nutrition, similarly, plays an integral part in sustaining health.
संतुलित आहार संपूर्ण आरोग्याला वाव देतो, पण अनुशासन आणि ज्ञान आवश्यक आहे.
Balanced diets promote overall wellness but require discipline and knowledge.
शेवटी समुदाय समर्थन हा कल्याणासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यास महत्त्वाचा आहे.
Lastly, community support is critical in fostering an environment conducive to wellness.
सारांशात भलाईसाठीचा प्रवास बहुआयामी आहे, जागरूकता आणि कार्यक्षम पायऱ्या आवश्यक आहेत.
In summary, the journey to wellness is multifaceted, requiring awareness and actionable steps.
एक चक्रीताच्या हृदयात विविध संस्कृतींचा एक उत्साही मोजेक फुलला.
In the heart of a bustling city, a vibrant mosaic of cultures flourished.
प्रत्येक रहिवाशाने त्यांच्या वारशामुळे आणि अनुभवांमुळे आकारलेली एक अद्वितीय कथा आणली.
Each resident brought a unique story shaped by their heritage and experiences.
रस्त्यावरील मसालेदार सुगंधापासून स्थानिक संगीताच्या लरिथमिक बीटपर्यंत इंद्रिये मंत्रमुग्ध झाली.
From the spicy aromas of street food to the rhythmic beats of local music, the senses were captivated.
एक महोत्सव समृद्ध परंपरांचा साजरा करतो, जो विविध समुदायांना गुंफतो.
A festival celebrated the rich traditions that intertwined diverse communities.
कथांनी बहस केली, कारण लोक त्यांच्या प्रवासाचे सामायिक करतात, संघर्ष आणि विजयांच्या धाग्यांना उघड करतात.
Stories flowed as people shared their journeys, revealing threads of struggles and triumphs.
या सांस्कृतिक आदानप्रदानाने व्यक्तींमध्ये सहानुभूती आणि समज विकसित केली.
This cultural exchange nurtured empathy and understanding among individuals.
त्याच्याबरोबरच भिन्न संस्कृतींमधील पूल उभारले गेले.
As conversations unfolded, bridges were built between disparate cultures.
विविध रिवाजांची जीवंतता प्रथागत जीवन सजवलं, त्यात समृद्धता भरली.
The vibrancy of varied customs adorned everyday life, infusing it with richness.
कलाकारांनी त्यांच्या पूर्वजांच्या कथा सांगणारे उल्लेखनीय तुकडे तयार केले.
Artisans crafted remarkable pieces that told tales of their ancestors.
पक्वानाचे क्षेत्र चवीत फेकले गेले, जे भूतकाळाची प्रतिध्वनी असे आहे, इतिहास आणि नाविन्याचा समावेश करीत आहे.
The culinary scene burst with flavors that echoed the past, melding history and innovation.
या अनुभवांच्या माध्यमातून लोकांनी स्वीकृतीची परिवर्तनीय शक्ती शोधून काढली.
Through these experiences, people discovered the transformative power of acceptance.
या विविध निसर्गाच्या प्रत्येक कोपऱ्यात एक भास मजबूत झाला.
In every corner of this diversified landscape, a sense of belonging thrived.